विविध भारती पुणे. प्राची गावस्कर सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुण्यातील मावळमध्ये कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानं काही पर्यटक बुडाल्याचं वृत्त असून दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पुणे आणि PMRDA अग्निशमन दल, तळेगाव दाभाडे पोलीस दलासह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची 2 पथकंही दाखल झाली आहेत. बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत 38 पर्यटकांना वाचवण्यात आलं आहे. मावळमधील कुंडमळा हे पर्यटन स्थळ आहे. आज रविवारचा सुट्टीचा दिवस असल्यानं अनेक पर्यटक त्या ठिकाणी गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुलावर पर्यटकांची संख्या जास्त झाल्यानं हा पूल कोसळण्याची शक्यता आहे. या घटनेबाबत अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या दुर्घटनेमागील कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. राज्यात काल कोरोनाचे 53 नवे रुग्ण आढळून आले. त्यापैकी सर्वाधिक 24 रुग्ण मुंबईतील आहेत. पुणे शहरात 11, पिंपरी चिंचवडमध्ये 3 तर पुणे ग्रामीण विभागात 2 रुग्ण आढळले आहेत. सध्या राज्यात 578 कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बऱ्याच रुग्णांना सौम्य लक्षणं आहेत. आषाढी वारीसाठी राज्यातून आलेल्या भाविकांना आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी सांगितलं. भाविकांना बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण आरोग्य सेवा 24 तास उपलब्ध असेल. आळंदीच्या खासगी रुग्णालयातील 40% खाटा आपत्कालीन व्यवस्थेसाठी आरक्षित ठेवल्या आहेत. देऊळवाड्यातही अत्यावश्यक सेवा सुविधांसह 1 खाट तयार असेल. वारी काळात आपत्कालीन परिस्थितीत वेळेत उपचार मिळण्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना ग्रामीण रुग्णालयात केली असून 7 रोग नियंत्रणासाठी 1 वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह रुग्णवाहिका आणि पुरेसा कर्मचारी वर्गही तैनात केला जाणार असल्याचं डॉ. शिंदे यांनी सांगितलं. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर RT-PCR चाचणीची सोयही सरकारी आणि खासगी रुग्णालयात करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज खातेप्रमुख, पोलीस अधिकारी यांच्यासमवेत पालखी मार्गावर केलेल्या कामांचा आढावा घेतला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या सूचनांनुसार खड्डे दुरुस्ती करणं, झाडांच्या फांद्या छाटणं, अतिक्रमण काढणं, CCTV कॅमेरे बसवणं ही कामं विनाविलंब करावीत असे आदेश नवल किशोर राम यांनी दिले. डासांपासून फैलावणाऱ्या डेंग्यूवर प्रभावी आणि परवडणारी उपचार पद्धती विकसित करण्यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट आणि जिनिव्हा इथली आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संशोधन संस्था ड्रग्ज फॉर निग्लेक्टेड डिसीजेस इनिशिएटिव्ह DNDI यांच्यात सामंजस्य करार झाला. त्यानुसार विशिष्ट प्रतिपिंड तयार करण्यात आली असून या औषधाची 3rd टप्प्यातील मानवी चाचणी सुरू आहे. त्यानंतर हे औषध बाजारात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान सीरमनं पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात केलेल्या चाचण्या पूर्ण झाल्या असून त्यात हे औषध सुरक्षित आणि प्रभावी असल्याचं सिद्ध झालं आहे. आता तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील चाचणी सुरू आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी 30 जून पूर्वी मालमत्ता कर भरावा आणि महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या विविध सवलतींचा लाभ घ्यावा असं आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केलं आहे. आतापर्यंत ऑनलाईन माध्यमातून कर भरणाऱ्या सुमारे 1,89,823 नागरिकांनी 10% सवलतीचा लाभ घेतला असून केवळ ऑनलाईन व्यवहारांमधूनच 189 कोटी रुपयांचं करसंकलन झालं आहे. वसुंधरा चांगली राहिली तर मानवी जीवन उत्तम राहील असं सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. शेषराव पाटील यांनी आज पुण्यात सांगितलं. सेवानिवृत्त वनाधिकारी रामदास पुजारी यांनी लिहिलेल्या पर्यावरणविषयक घोषवाक्य या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यातल्या वनभवनात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. सततच्या पावसामुळं पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फळभाज्यांची आवक मंदावली आहे. मटारच्या भावात वाढ झाली तर अन्य फळभाज्यांच्या दरात तेजी कायम आहे. पालेभाज्यांची आवक कमी झाली असून अंबाडी, चुका, चवळी यांच्या भावात वाढ झाली आहे. फुलांची आवक वाढली असून मागणी स्थिर असल्यानं दर खाली आहेत. पुणे आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल 30 आणि किमान 22.4° सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. उद्याही दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.